आजचे दैनिक सुभक्ती पर्वबोध 29 मार्च। देवाची प्रीती त्याच्या पुत्रावर जितकी निश्चित आहे, ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वाकरिता समर्पण केले तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही। रोमकरासपत्र 8:32। देव प्रत्येक दुःखाचे विध्वंसक सामर्थ्य निशस्त्र करतो, तुम्ही यावर विश्वास केला पाहिजे, नाहीतर ह्या आधुनिक जीवनातील तणाव आणि परीक्षांमध्ये तुम्ही ख्रिस्ती म्हणून कधीही उत्कर्ष पावणार नाही किंवा कदाचित टिकून राहणार नाही। खूप वेदना आहेत, खूप अडचणी आणि निराशा आहेत, अनेक वादविवाद आणि तणाव आहेत। सर्वशक्तिमान देव प्रत्येक अडचण, प्रत्येक निराशा, प्रत्येक वाद, प्रत्येक तणाव आणि प्रत्येक वेदना घेऊन त्याचे विध्वंसक सामर्थ्य काढून टाकत आहे आणि देवामधील माझ्या आनंदाच्या वाढीसाठी कार्य करत आहे। यावर माझा विश्वास नसेल तर मी कोठे जावे हे मला माहीत नाही। 1 करिंथ 3:21-23 मधील पावलाचे अद्भुत शब्द आहे का? पाऊल असो, अपोलोस असो अथवा केफा असो, जग असो, जीवन असो अथवा मरण असो, वर्तमान काळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे। जग आपले आहे, जीवन आपले आहे, मृत्यू आपला आहे, ज्याचा अर्थ मी असा घेतो, देव त्याच्या निवडलेल्या लोकांच्या वतीने असे सर्वोच्च कार्य करतो की आज्ञापालन आणि सेवेच्या जीवन काळात आपल्याला ज्या ज्या संकटांना तोंड द्यावे लागते त्या सर्वांचा देवाच्या सामर्थ्यवान हाताने पराभव करून त्यास अधीन केले जाईल आणि त्यांना आपल्या पवित्रतेचा सेवक आणि देवामध्ये आपला सार्वकालिक आनंद होईल। जर देव आमच्यासाठी असेल आणि जर देव हा देव असेल तर हे खरे आहे की आमच्या विरुद्ध काही यशस्वी होऊ शकणार नाही। ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वाकरिता समर्पण केले तो त्याच्याबरोबर आपल्याला अचूकपणे आणि विनामूल्य सर्व काही कसे देणार नाही। सर्व काही, जग, जीवन, मरण आणि स्वतः परमेश्वर। रोमकरासपत्र 8:32 हा एक मौल्यवान मित्र आहे। देवाच्या भावी कृपेचे अभिवचन अतिशय प्रबळ आहे, पण सर्वात महत्त्वाचा म्हणजे पाया आहे। मी त्याला स्वर्गाचा तर्क म्हटलेले आहे। येथे तो मोर्चा आहे ज्यावर उभे राहून आपण सर्व अडचणीविरुद्ध लढा देऊ शकतो। देवाने स्वतःच्या पुत्राला राखून ठेवले नाही म्हणून स्वर्गाचा तर्क, म्हणून ख्रिस्ताने जे विकत घेण्यासाठी मरण पत्करले ते सर्व गोष्टी, सर्व चांगले आणि सर्व वाईट हे आपल्या कल्याणासाठी कार्य करीता तो आणखी प्रयत्न करणार नाही का? त्याने आपल्या पुत्रावर जितकी प्रीती केली तितकेच हे निश्चित आहे।